आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यर्पण। स्लोवाकिया आणि भारतादरम्यान व्यापारासंदर्भात नव्या संधी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। पंतप्रधान आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश दौऱ्यावर। आणि बिहारमध्ये पावसामुळे 28 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत। आता सविस्तर बातम्या। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारताकडे प्रत्यर्पण झालं आहे। राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक काल संध्याकाळी विशेष विमानानं त्याला घेऊन नवी दिल्लीत पोहोचलं। त्यानंतर त्याला पटियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं। राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। तहव्वूर राणा याला मुंबई हल्ल्याप्रकरणी 2009 अमेरिकेत अटक झाली होती। या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे। राणाचं प्रत्यर्पण हे केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शाह म्हणाले,
भारत की जमीन, भारत का सन्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है वो हमारे कानून के जद में लाना चाहिए और मैं मानता हूं राणा की यहां वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है क्योंकि जिनके समय में जब बम धमाके हुए वो तो ला नहीं पाए मगर आज वो वापिस आएगा, हमारी अदालत के सामने पेश होगा, हमारे संविधान के तहत उसको सजा होगी। ये देश के लिए बहुत बड़ी उपलब्धि है।
दहशतवादाच्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। दरम्यान या प्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे। ही नेमणूक 3 वर्षांसाठी असेल अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे। स्लोवाकिया आणि भारतादरम्यान विकास आणि विविध क्षेत्रातील सहकार्याची मोठी संधी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ब्रातिस्लावा इथं सांगितलं। स्लोवाक भारत व्यावसायिक परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या। व्यावसायिक संधींना खऱ्या सहकार्यात रुपांतरित करण्यासाठी हा एक मंच महत्वाची संधी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। भारत सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असून नजीकच्या भविष्यात जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी आणि 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आणि स्लोवाकियाचे संबंध मजबूत असून स्लोवाकियाच्या अभियांत्रिकी कौशल्याला भारताच्या माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला प्रगतीशी जोडल्यास मोठं यश मिळू शकतं आणि या मंचानं विविध उपक्रमांना कायमस्वरूपी कार्यरत राहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे असं स्लोवाकचे अध्यक्ष पेलेग्रिनी यांनी यावेळी बोलताना नमूद केलं। स्लोवाकियातील कॉन्स्टन्टाईन तत्वज्ञान विद्यापीठानं राष्ट्रपती मुर्मू यांना मानद डॉक्टरेट होनोरिस कौसा ही मानाची पदवी प्रदान केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। वाराणसी इथं 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। या प्रकल्पांमध्ये वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि रस्ते जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे। वाराणसी रिंग रोड आणि सारनाथ दरम्यानचा रस्ते प्रकल्प, विद्युत क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठीचे प्रकल्प, वाराणसी विभागातील जौनपूर, चंदौली आणि गाझीपूर जिल्ह्यांमध्ये 1,045 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 2 महापारेषण उपकेंद्राच्या वाहिन्यांचं उद्घाटन आदी कामांचा समावेश आहे। शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय, 356 ग्रामीण ग्रंथालयं आणि 100 अंगणवाडी केंद्र यासह विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। जलजीवन अभियानाअंतर्गत 345 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 130 ग्रामीण पेयजल योजनांचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर मध्य प्रदेशमधील ईसागड इथल्या गुरुजी महाराज मंदिर आणि आनंदपूर धाम इथंही मोदी भेट देणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आयात शुल्क धोरणाला 90 दिवस स्थगिती दिल्यामुळे काल आशिया खंडातील विविध देशांच्या शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले। जपानचं निकेकई आणि तैवानच्या शेअर निर्देशांकात 8% जास्त वाढ नोंदवण्यात आली, तर युरोपातील देश जर्मनीच्या डेक्स निर्देशांकात वाढ झाली। फ्रान्सच्या कयाकमध्ये 40 आणि लंडनच्या फुटसी या शेअर निर्देशांकात 4-6% वाढ झाली. दरम्यान अमेरिकेने आपला आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय स्थगित केल्यामुळे युरोपियन युनियननेही अमेरिकेवर लादलेलं वाढीव आयात शुल्क मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारातही काल निर्देशांकात 500 उच्चांकी वाढ झाली. 2008 ही सर्वाधिक वाढ आहे. दरम्यान 90 मुदत संपल्यानंतर अर्थात 9 जुलैपर्यंत अमेरिकेशी नियोजित करार न करणाऱ्या देशांवर पुन्हा आयात शुल्क लादलं जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं. अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक कर न लादण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्व व्यापारी भागीदार देशांकडून आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला अल्पविराम देण्याची घोषणा नुकतीच ट्रम्प यांनी केली आहे. यामध्ये एकंदर 75 ट्रम्प प्रशासनाशी करारासाठी वाटाघाटी करण्याचा पर्याय निवडला आहे. भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री 8 त्यांचं पुण्यात आगमन होईल. उद्या सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील. त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि रायगडावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या 75 वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकार अंमली पदार्थ उत्पादकांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत असून संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आसाममध्ये एकंदर 24,32,00,000 रुपये किमतीचे 30 अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ, आसाम पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचं शहा यांनी अभिनंदन केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेब्स लॅब्स यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या दृकश्राव्य परिषदेतील एक्स आर क्रिएटर हॅकेथॉनमध्ये 5 विजेतेपद देण्यात आलं. विविध शहरं आणि संस्थांमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. 5 श्रेणींमध्ये ही स्पर्धा झाली. इमर्सिव्ह तंत्रज्ञानात देशाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी या हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्यसेवा, तंदुरुस्ती आणि कल्याण, शैक्षणिक परिवर्तन, पर्यटनातील नवीन संधी, डिजिटल मीडिया आणि मनोरंजन आणि किरकोळ बाजारातील ई सुविधेचे बदलते स्वरूप अशा विषयांचा यामध्ये समावेश होता. देशभरातील 2200 अधिक सहभागींनी या हॅकेथॉनमध्ये नोंदणी केली होती. बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 मृत्यू झाला तर 5 जखमी झाल्याचं वृत्त आहे. राज्यातील नालंदा, जहानाबाद, मुझफ्फरपूर, अरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात जास्त 18 मृत्यू झाला असून बिहार शरीफ इथं एका मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 9 मृत्यू झाला तर 5 जखमी झाले. इस्लामपूर, सिलाओ, राहुई, गिरियक इथंही वीज अंगावर कोसळून झालेल्या अपघातात काही जण मृत्यूमुखी पडले. बिहारच्या पाटणा, नालंदा, खगारिया, जहानाबाद आणि अनेक जिल्ह्यात वादळी वारे वाहून जोरदार वृष्टी झाली. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे उन्मळून पडली आणि वीजपुरवठा खंडित झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात पावसामुळे झालेल्या या दुर्घटनांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. हवामान. देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तुरळक ठिकाणी काल वादळी वारे आणि विजांसह पावसानं हजेरी लावली. आज जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात वादळ विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यर्पण. स्लोवाकिया आणि भारतादरम्यान व्यापारासंदर्भात नव्या संधी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पंतप्रधान आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश दौऱ्यावर. आणि बिहारमध्ये पावसामुळे 28 मृत्यू, जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.